नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो: पर्यटन मळावेल्या जाळवणदारांनी सुरक्षितताय तशेंच आधुनिकतेकडे सांगड घालपाच्या हेतान तंत्रगिन्यान आपणावपाची गरज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. न्याया खातीर दाद मागपी नागरिकांक न्याय मेळोवन दिवपाक सरकार कटिबद्ध आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. गोंय विद्यापीठाक राष्ट्रीय भू स्थानीक पुरस्कारा विभागांतलो सर्वोत्कृश्ट विद्यापीठ पुरस्कार फावो जाला. राष्ट्रीय आयकर लवाद 2025 ही परिशद फाल्यां 12 आनी 13 जुलयाक पणजेच्या मॅरिएट हॉटेलांत जातली. आनी 14वो मराठी चित्रपट महोत्सव अंदू 9 आनी 10 ऑगस्टाक पणजेंत आयोजीत केला. पुराय खबरो: पर्यटन मळावेल्या जाळवणदारांनी सुरक्षितताय तशेंच आधुनिकतेकडे सांगड घालपाच्या हेतान तंत्रगिन्यान आपणावप गरजेचें आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. ते पणजे एका सरकारी कार्यावळी वेळार उलयताले. आतांचें जग डिजिटलायझेशनाचें जालां, ताका लागून वेगवेगळ्या एपांच्या माध्यमांतल्यान कामां सोपी आनी पारदर्शक पद्दतीन जावंक शकतात अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. हालींच एका पर्यटक टॅक्सी वेवसायिकाक सतावणूक करून मारपेट करपी तशेंच ताची टॅक्सी पळोवपाच्या घडणुके प्रकरणांत लक्षांत घेतना टॅक्सी वेवसायिकां खातीर लेगीत टॅक्सी एप सुरक्षिततायेच्या नदरेंतल्यान म्हत्वाचें थारता अशें मुखेलमंत्र्यान म्हटलां.
काल जाल्लो टॅक्सी इन्सिडंट जर तुम्ही लक्षात घेतलो जाल्यार टॅक्नॉलॉजी इज ओनली द सोल्युशन. म्हणजे कालचो एखादा आमच्या टॅक्सीकार भावाक कोण तरी हांगासर येता, ताची टॅक्सी बूक करता आणि तो त्याका घेऊन वतात आणि ताजेरूच वार करून ती टॅक्सी घेऊन वता. सपोज हे जर डिजिटलायज आशिले, एप बेज आशिले, जाल्यार पुलिसांकूय चड वेळ लागचो नाशिल्लो. त्या क्रिमिनल्साक धरपा खातीर विदीन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टायम पुलीस त्याका अरेस्ट करूंक शकतलो आसले. म्हणून सातत्यात ऑल स्टेक होल्डर्स स्पेशली इन द टुरिझम सेक्टरातल्या स्टेक होल्डर्स आम्ही डिजिटलायझेशन इज ओनली द सोल्युशन, टेक्नॉलॉजी इज ओनली द सोल्युशन. म्हाका दिसता हांगासर आशिल्ले सगळे पब्लीक प्रोसिक्युटर्सूय मान्य करतले, कारण आमी एडवान्स टेक्नॉलॉजी जी की येता तितकी एडवान्स टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करप, फॉलो करप हे गरजेचे आसा. म्हणून म्हाका दिसता गोंयच्या सगळ्या जणांनी जे वेगवेगळ्या टुरिझम सेक्टरात किंवा बाकीच्या सेक्टरात आसा हांच्यानी डिजिटलायझेशन आणि इनोव्हेशनांक सपोर्ट करपाची गरज आसा.
40 वर्सां पोरण्या बिल्डिंगेंतली सरकारी कार्यालयां फुडल्या 2 वर्सां भितर नव्या सुवातींनी स्थलांतरीत करतले, तशेंच तालुका पावड्यावेल्या न्यायालयाचें नुतनीकरणाचें काम लेगीत सुरू जालां. न्यायालयांक बरी साधन सुविधा दिवन न्यायवेवस्थेक घटमूट करप तशेंच गुन्यांवकारा आड खर कारवाय करून न्याया खातीर दाद मागपी नागरिकांक तो मेळोवन दिवपाक सरकार कटिबद्ध आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. ते अभियुक्ता संचालनालयाच्या पाटो पणजी BSNL बिल्डिंगेंत स्थलांतरीत कार्यालयाच्या उक्तावण सुवाळ्या वेळार उलयताले. ह्या वेळार प्रोसिक्युटरांक कामकाजा खातीर लागपी लॅपटॉप मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकीं भेटयले. ह्या वेळार ॲडवोकेट जनरल देविदास पांगम, मुखेल सचिव व्ही कांदावेलू, अतिरिक्त संचालक पुनम भरणे तशेंच संबंधीत कर्मचारी आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले.
सगळ्यांक बरी प्रिमायसीस जी आसा ही तांकां मेळ्ळा. उरलेली ऑफिसीस फुडल्या 2 वर्सांच्या भितर नवीन जागेन सदांच शिफ्ट करपा खातीर आमी सुरवात केल्या. ओल्ड जाल्ल्यो 40-40 वर्सां ज्या बिल्डिंगेंत फर्निचर ओल्ड जाल्ले, कामूच करूंक शकनाशिल्ले, ज्या जाग्यार ऑफिसर्स आमचे काम करूंक शकना ते लोकांक योग्य पद्दतीन न्याय दिवपाक शकनाशिल्ले. म्हणून गव्हर्मेंट हॅज टेकन द डिसिजन टू शिफ्ट इन टू द न्यू प्रिमायसीस. सद्या BSNL बिल्डिंगेंत आमी ऑफिस शिफ्ट करता आसतना म्हाका खूब खोस भोगता. आमचे पब्लीक प्रोसिक्युटर डिपार्टमेंट आमी जाय त्या पद्दतीन सगळे ICT इक्विपमेंटूय तांकां जे जाय आशिल्ले ते ICT इक्विपमेंटूय दिल्या.
गोंय विद्यापीठाक राष्ट्रीय भू स्थानीक पुरस्कार विभागांतलो 2025 वर्सा खातीरचो सगळ्यांत प्रतिश्ठीत बेस्ट युनिव्हर्सिटी पुरस्कार फावो जाला. भारत सरकार भारतीय शिक्षण मंत्रालयाच्या जोडपालवान 17 जुलयाक IIT मुंबय हांगा ओपन सोर्स GIS दिसाच्या उत्सवा वेळार हो पुरस्कार विद्यापीठाक दितले. भारतातल्या जिओपेशियन टॅक्नॉलॉजी शिकोवपी 10 विद्यापीठांक हो पुरस्कार फावो जाला. हे खेरीज गोंय विद्यापीठाच्या गोवा बिझनेस स्कुलांतल्या संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सहाय्यक प्राध्यापक रामराव वाघ हांकां भौगोलीक माहिती प्रणाली तंत्रज्ञानांक संबंधीत अभिनव संकल्पना आपणावपा खातीर नॅशनल जिओस्पेशियल एमर्जींग फॅकल्टी फेलो पुरस्कार 2025 फाव जाला. गोय कला अकादमीन घडोवन हाडिल्ल्या सर्गेस्त मनोहरबुवा शिरगांवकार यादिस्तीक महिला विभागीय भजन सर्तीन चवथ्या केंद्रावेल्या भजन सर्तीचो निकाल जाहीर जाला. सर्तीचे परिक्षक देवानंद भोसले, सुदन फडते आनी रामा नायक गोवेकार हांणी लायिल्ले निकाला प्रमाण सर्तीतले 7,000 रुपयाचे पयले इनाम नॉन मोन वास्कोच्या श्री हनुमान महिला भजनी पंगडाक फाव जाला. 5,000 रुपयाचे दुसरे इनाम वास्कोच्या शिवसमर्थ सांस्कृतीक मंडळाक जाल्यार 3,000 रुपयाचे तिसरे इनाम मेस्तवाडो वास्कोच्या श्रीराम विश्वकर्मा महिला भजनी पंगडाक घोषित केला. सर्तीतली उमेद वाडोवपी इनामां शांतादुर्गा कलासागर महिला भजनी मंडळ कवळे फोंडे, मेगा संगीत केंद्र लोलये काणकोण आनी गजानन भोगदेश्वर महिला भजनी मंडळ बोगदा वास्को हांगा फाव जाला. बरे गायका खातीरची इनामां दिक्षा सतीश परब, मानसी प्रमोद चारी आनी रदनी नितीश फळदेसाई हांकां दरेकी 1,500 रुपयाची इनामां फाव जाल्यात. बरे पखवाज वादना खातीरचे इनाम स्नेहा संतोष नार्वेकार आनी बरे संवादिनी वादना खातीरचे इनाम अथश्री नायक हांकां फाव जाला. केंद्र नंबर 4 वयली भजन सर्त महारुद्र हनुमान संस्थान कडेन नवे वाडये वास्को आनी कपलेश्वर संस्थान कपलेश्वरी फोंडे सुवातेर जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटीन, तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
राष्ट्रीय आयकर लवाद 2025 परिषद गोंयान फाल्यां 12 आनी 13 जुलयाक पणजे मॅरियट हॉटेलांत जातली. लवादाच्या 84व्या स्थापणूक दिसा ह्या परिषदेचें आयोजन केलां. जाल्यार परिषदेक देशभरांतले आयकर मानेस्त आनी प्रतिनिधी वांटो घेतले अशी माहिती लवादाचे निवृत्त न्यायाधीश CV भडंग आनी दिल्ली क्षेत्राचे उपाध्यक्ष महावीर सिंग हांणी पणजेंत घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार दिल्या. परिषदेच्या उक्तावणाक 12 जुलयाक महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन मुखेल सोयरे हाजीर रावतले. हे खेरीज केंद्रीय कायदो राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, मुंबय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आश्विन दामोदर भोबे, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता तशेंच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रन सिंग ज्योत नंदा हे मानाचे सोयरे म्हूण हाजीर रावतले. ह्या परिषदेंत नवे आयकर कायदे आयकर विधेयक 2025 ह्या विशयाचेर चर्चा जातली. 14वो गोवा मराठी चित्रपट महोत्सव 9 आनी 10 ऑगस्ट ह्या काळांत पणजे आयनॉक्स तशेंच मॅकेनीस पॅलेस हांगा जातलो. ह्या महोत्सवांत 15 परस चड सिनेमा दाखयतले. हातूंत पयलेच खेपे दाखोवपी सिनेमा, सिनेरसिकांक आवडिल्ले सिनेमा तशेंच गोंयांत पयलेच फावट प्रदर्शीत जावपी सिनेमांचो आस्पाव आसा. महोत्सवाचें उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जातलें. जाल्यार महोत्सवाक नामनेचे बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार मानाचे सोयरे म्हूण हाजीर रावतले अशी माहिती ह्या वेळार महोत्सवाच्या आयोजकांनी दिल्या. महोत्सवा दरम्यान नामनेचे मराठी अभिनेते डॉ मोहन आगाशी हांकां कृतज्ञता पुरस्कार भेटयतले. जाल्यार महोत्सवान आर्टिफिशियल इंटेलिजन्सचो कॅन्टंट निर्मिती खातीर कसो उपेग करूं येता हाचे विशीं खासा कार्यावळ आयोजीत केल्या. गोंय सरकारचे कला आनी संस्कृती खातें वेदांत एंटरटेनमेंट, सत्तरी रिपोर्टर्स फोरम आनी रविंद्र भवन साखळी हांच्या जोड पालवान फाल्यां 12 जुलय 2025 ते 15 जुलय 2025 हे 4 दीस तिसरो सर्गेस्त वासुदेव काणेकर नाट्य महोत्सव साखळेच्या रविंद्र भवनांत जातलो. फाल्यां शेनवारा सांजे वेळा 6:30 वरांचेर उक्तावण सुवाळो जातलो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आसतले. हांच्या वांगडा समाज कार्यकर्त्यो सुलक्षणा सावंत, कला आनी संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप आनी साखळी रविंद्र भवनचे उपाध्यक्ष श्री दत्ताराम चिमुलकर हे मानेस्त हाजीर आसतले. फाल्यां 12 तारखेक ओ बाय गव्हर्मेंट घोव जाय, आयतारा 13 तारखेक आयतो पयसो करता पिसो, सोमारा 14 तारखेर पावलार पावली नाचयता बावली, जाल्यार मंगळारा 15 तारखेर फॅमिली लय भारी ही कोंकणी नाटकां सादर जातली. 4 दीस चलपी ह्या नाट्य महोत्सवाक रसिकांनी व्हडा संख्येन हाजीर रावचें अशें आवाहन आयोजकांनी केलां. पावसान सध्या विसव घेतला. आयज राज्यात हलको ते मध्यम स्वरूपाचो पावस पडलो. फाल्यां अशी स्थिती आसपाचो अंदाज वेधशाळेन उक्तायला. वेधशाळेच्या अहवाला प्रमाण फाटल्या 24 वरांत केपे 38 मिलीमीटर, धारबांदोडा 32.5, साकळे 29.6, फोंडे 28, म्हापसा 19.2, मडगांवां 19.1, सांगे 18.3, पणजे 18.2, काणकोणा 18, पेडण्या 15.4, पोरणे गोंया 32.2, दाबोळे 5.2 आनी मुरगांवां 2.8 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या. परतून एक फावट मुखेल खबरो. पर्यटन मळावेल्या जाळवणदारांनी सुरक्षितताय तशेंच आधुनिकतेकडे सांगड घालपाच्या हेतान तंत्रगिन्यान आपणावपाची गरज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. न्याया खातीर दाद मागपी नागरिकांक न्याय मेळून दिवपाक सरकार कटिबद्ध आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. गोंय विद्यापीठाक राष्ट्रीय भूस्थानीक पुरस्कार विभागांतलो सर्वोत्कृश्ट विद्यापीठ पुरस्कार फावो जाला. राष्ट्रीय आयकर लवाद 2025 ही परिशद फाल्यां 12 आनी 13 जुलयाक पणजेच्या मॅरियट हॉटेलांत जातली. आनी 14वो मराठी चित्रपट महोत्सव अंदु 9 आनी 10 ऑगस्टाक पणजेंत जातलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 जावन 25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. नमस्कार.